कोणाचंही म्हणणं, कुठल्याही बाबतीतलं म्हणणं केवळ ती व्यक्ती म्हणती आहे म्हणून अजिबात स्वीकारू नका. जे जे आपल्या कानांवर पडेल ते स्वीकारण्याआधी आपल्या कसोट्या त्याला लावा, तपासून बघा आणि आपल्या सद्सद विवेक बुद्धीला पटलं तरच त्याचा स्वीकार करा. अन्यथा ठीक आहे ना, अन्यथा कानावर पडलेली माहिती आहे ते काही ज्ञान होत नाही. कोणाच्याही प्रभावाखाली राहून आंधळेपणाने कशाचाही स्वीकार करू नका.
इन्स्पिरेशन कट्टाचा हा 38वा भाग आहे डॉक्टर उज्ज्वला बर्वे यांच्यासोबत. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दूरदर्शन आणि आकाशवाणीचा काळ आठवत असेल. त्यावेळेस माहिती आणि बातम्या याच्यावर मुठभर लोकांचं नियंत्रण असायचं, आधी सरकारचं आणि नंतर मग मोठ्या कॉर्पोरेट न्यूज चॅनलचं. पण इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे सगळंच बदललेलं आहे. आज प्रत्येकाच्या हातात माहिती तंत्रज्ञानाचं साधन आलेलं आहे. आपण प्रत्येकच जण पॉडकास्ट, यूट्यूब चॅनल, फेसबुक पोस्ट, ट्विट या कुठल्याही माध्यमाद्वारे माहितीचं प्रसारण करू शकतो. पण ह्याचे जसे फायदे आहेत तसे धोके पण आहेत. एक फेक न्यूज जगाच्या पाठीवर कुठेही दंगलीला सुरुवात करू शकते. त्याच्यामुळे जरी निर्मिती आपल्या हातात आली असली तरी त्याच्याबरोबर आलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे. माध्यमांमध्ये झालेला बदल, त्या बदलाला स्वीकार न केल्यामुळे होऊ शकणारे संभाव्य नुकसान, ऑनलाईन शिक्षण पद्धती, त्याचे फायदे तोटे, पॉडकास्टिंगचं विश्व आणि त्याचं भविष्य, अशा अनेक विषयांवर चर्चा केल्या आहे आजच्या या भागात डॉक्टर उज्ज्वला बर्वे यांच्याशी. उज्ज्वला मॅडम या पुणे विद्यापीठाच्या कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या विभागाच्या हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत. त्यांना अनेक दशकांचा अनेक वेगवेगळ्या माध्यमांमधनं काम करण्याचा अनुभव आहे. या क्षेत्रातलं त्यांचं नाव हे खूप मोठं आहे. मित्रांनो, हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे. इथे मी आपला होस्ट नचिकेत शिरे वेगवेगळ्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहे. चला तर मग गप्पा मारूया उज्ज्वला बर्वे यांच्याशी. उज्ज्वला मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती.
मला बोलावल्याबद्दल धन्यवाद. इन्स्पिरेशन कट्टा आणि त्याचे नचिकेत क्षीरे हे माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे पॉडकास्टच्या संदर्भात, त्यामुळे मला खूपच छान वाटतंय.
तुमच्याकडनं असं काही ऐकायला मिळणं म्हणजे फारच मोठी गोष्ट झाली.
कुठे इन्स्पिरेशन लागतच काही करायला.
येस मॅडम, तुम्ही 1980 दशकामध्ये रेडिओवरती काम करणं तुम्ही सुरू केलं, म्हणजे कदाचित आपल्या श्रोत्यांपैकी बरेच तेव्हा त्यांचा जन्म पण नसेल झालेला. सो कसं होतं ते, तो काय कसा होता रेडिओ तेव्हा काम करणं आणि एकंदरीत मीडिया इंडस्ट्री ही काय होतं त्यावेळेस?
तो म्हणजे सुवर्ण काळ होता असं म्हणायला लागेल, कारण दूरदर्शन आलेलं होतं. दूरदर्शनची भुरळ लोकांना अर्थातच पडलेली होती, पण तुलनेनी महागडी वस्तू होती. घरोघरी काही दूरदर्शन पोचलेलं नव्हतं, त्यामुळे वर्तमानपत्रांनंतर रेडिओ, आणि रेडिओ म्हणलं की आकाशवाणी, एवढा एकच पर्याय होता. मग खूपच मोठ्या प्रमाणात आकाशवाणी ऐकली जायची. म्हणजे आकाशवाणीचं मुख्य केंद्र, ज्याला अ केंद्र म्हणतात त्यांच्या तांत्रिक भाषेत, आणि विविध भारती, या दोन्हीलाही खूपच चांगला श्रोतावर्ग होता. बातम्यांसाठी तर आकाशवाणी हमखास ऐकली जायची. अनेक घरांमध्ये ते टाइम कीपर म्हणून पण बातम्या असायच्या, की बरोबर 7:05 बातम्या सुरू झाल्या, 8:00 बातम्या सुरू झाल्या असं. त्यामुळे मी आधी पत्रकारितेचा कोर्स केला पुण्यामध्ये, बॅचलर्स डिग्री. त्याच वेळेला मी पुणे केंद्रामध्ये कॅज्युअल न्यूज रीडर ट्रान्सलेटर म्हणून कामाला सुरुवात केलीच होती एकीकडे. त्यामुळे पुण्यातल्या ज्या वर्षानुवर्ष गाजलेल्या 7:05 प्रादेशिक बातम्या ज्या होत्या, प्रचंड श्रोते होते. कारण सकाळी पेपर पोचायच्या सुद्धा आधी 7:05 लोकांना ते ऐकायला मिळायच्या. त्या बातमीपत्रांसाठी मी कामाला सुरुवात केल्याने मला त्या माध्यमाचा आवाका, माध्यमाचा प्रभाव लक्षात आला. लोकांना थोडंफार आपलं नाव माहिती झाल्यानंतर जी एक छान भावना मनात निर्माण होते तिचाही अनुभव घेता आला. त्यामुळे मग अधिकच गोडी लागली या माध्यमाची. आणि त्याच वेळेला असं झालं, साधारण माझा कोर्स पूर्ण झाला, मी एक छोटीशी नोकरी एका वर्तमानपत्रात पुण्यात करत होते, आणि तेव्हा दिल्लीमध्ये न्यूज रीडर ट्रान्सलेटर अशी पोस्ट निघाली आणि त्याची जाहिरात आली होती. सर्वसामान्य श्रोत्यांना माहिती नसेल तर सांगते की ही पोस्ट वृत्तनिवेदकाची पोस्ट ही नेसेसरीली कायमच वृत्तनिवेदक आणि भाषांतरकार अशी असायची. याचं कारण असं की कोणत्याही न्यूज रूम मध्ये इंग्रजीमधून बातम्या येतात बऱ्याच प्रमाणात, म्हणजे पीटीआय, यूएनआय या वृत्तसंस्था ऐकून माहिती असतील तर त्यांच्या इंग्रजीत न येतात. म्हणजे काही काही वेळेला लोकांना असं वाटायचं की आम्हाला अगदी तयार सगळं स्क्रिप्ट मिळतं बातम्यांचं आणि आम्ही काय शेवटचे 10 मिनिटं जाऊन वाचायचं, तसं नसतं. वृत्तनिवेदक म्हणून काम करणारी व्यक्ती मुळात पत्रकार असावी लागते आणि बातम्या तयार करणं म्हणजे बातम्या लिहिणं, बातम्यांचं संपादन करणं या सगळ्या प्रक्रियेत ती व्यक्ती सहभागी असली पाहिजे आणि भाषांतर हे त्यातलं महत्वाचं काम असतं म्हणून त्याचं नाव वृत्तनिवेदक भाषांतरकार असं होतं. तर ती दिल्लीला पोस्ट होती, छान सरकारी नोकरी, आकाशवाणी मधली नोकरी, पण पुण्यापासून दिल्ली म्हणजे फारच लांब, त्यामुळे आई वडिलांना थोडी काळजी होती पण मला फारच एकदम उत्साह आला होता की दिल्लीमध्ये जर आपल्याला काम करण्याची संधी मिळणार असेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे असं म्हणून मी त्याला अर्ज केला. निवड झाली, मी दिल्लीला पोहोचले आणि कामाला सुरुवात झाली. ही अशी छान खूप पटापट गोष्टी होत गेल्या आणि तिथे गेल्यानंतर मग रेडिओचं आणखी वेगवेगळं स्वरूप, त्याच्यामध्ये काय काय चालतं बातम्यांच्या संदर्भात, कारण पुण्यामध्ये फक्त सकाळी 7 वाजता बातमीपत्र आम्ही करायचो, दिल्लीमध्ये मात्र 24 तास बातम्यांचं चक्र चालू असतं. तिथे मग मला पत्रकारितेच्या दृष्टीने पण खूप शिकायला मिळालं आणि रेडिओ म्हणून तर अर्थातच खूप जास्त चांगला अनुभव तिथे मिळाला.
बरोबर. आणि जेव्हा तुम्ही दिल्लीला गेलात, ऑफकोर्स म्हणजे आणि ऑल इंडिया रेडिओ मध्ये काम करणं आणि एकदम एवढं प्रतिष्ठेची नोकरी अशी आणि त्या पण दिल्लीला जाऊन, तिथे तर म्हणजे देशभरात सगळे लोक ओळखत असतील असे लोकांबरोबर तुम्हाला काम करायला मिळालं असेल, तर त्याच्यातले काही अनुभव तुम्हाला सांगता आले तर आमच्या श्रोत्यांना?
अगदी, म्हणजे देशभरात माहिती असलेले अर्थातच रेडिओवरचे वृत्तनिवेदक म्हणजे इंग्रजी आणि हिंदी वाचणारे.
बरोबर.
हे इंग्रजी आणि हिंदी मध्ये बातम्या वाचायचे. महाराष्ट्रामध्ये मराठी वृत्तनिवेदक माहिती होते जे दिल्लीतले आणि त्यातली काही काही नावं वर्षानुवर्ष कानावर पडल्यामुळे खूपच प्रसिद्ध होती. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं आपल्या पॉडकास्टच्या श्रोत्यांना माहिती नसतील कदाचित, परंतु इंदुमती काळे, सुनंदा कोगेकर, सदाशिव दीक्षित, दत्ता कुलकर्णी असे वर्षानुवर्ष तिथे काम करत होते आणि इंग्रजी हिंदी मध्ये सुद्धा खूप नावाजलेली लोक होती. म्हणजे विजय डॅनियल्स नावाचे इंग्रजी एक वृत्तनिवेदक होते. म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये आमच्या आकाशवाणीच्या न्यूज रूम मध्ये हमखास सांगितलं जायचं की अमिताभ बच्चन यांनी एकदा वृत्तनिवेदक होण्यासाठी ऑडिशन दिली होती. हा किस्सा बऱ्याच जणांना माहिती असतो, पण त्यांना आकाशवाणीने घेतलं नाही आणि अर्थातच त्यांच्या आवाजामुळे आता आपण म्हणतो की काय आकाशवाणीला कसं काय तेव्हा आवाजाचं यांच्या महत्व कळलं नाही. तर अमिताभ बच्चन आणि विजय डॅनियल्स एकाच वेळेला ऑडिशनला होते, अमिताभना मिळालं आणि विजय डॅनियल्सला मिळालं. हा किस्सा नेहमी सांगितला जायचा, मग विजय डॅनियल्सशी बोलताना पण त्याचा उल्लेख व्हायचा आणि छान मजा यायची. हिंदी मधले पण अगदी नावाजलेले अनेक वृत्तनिवेदक त्यावेळेला होते, राजेंद्र चूक असतील किंवा अशोक वाजपेयी सारखे, त्यांच्याकडून म्हणजे ज्यांचं नाव आपण ऐकायचो त्यांना बघायला मिळतंय हे फार छान वाटायचं त्यावेळेला. फक्त मी वृत्त कक्षातच होते त्यामुळे माझं सगळं जे काय काम होतं ते बातम्यांच्या संबंधातच होत. बाकीचे जे कार्यक्रम चालतात, नाटक असतील, हवा महल सारखे कार्यक्रम, ह्याच्याशी काही माझा संबंध नाही आला.
पण तरी एखादा आठवणीत राहिलेला किस्सा?
आठवणीत राहिलेला किस्सा आहेत म्हणजे तसे, कारण गंमत काय झाली, मी वृत्तनिवेदक म्हणून जरी मराठी विभागात काम करायला सुरुवात केली असली तरी माझं पत्रकारितेचं शिक्षण झालेलं आहे, मी थोडंसं वर्तमानपत्रात काम केलेलं आहे हे तिथल्या माझ्या वरिष्ठांना माहिती असल्या कारणाने त्यांनी माझी नेमणूक वृत्त विभागात असिस्टंट न्यूज एडिटर म्हणून केली आणि त्यामुळे मग माझं क्षेत्र एकदमच खूप विस्तारलं. कारण फक्त मराठी बातम्या, त्याच्यापेक्षा मी वेगवेगळ्या वेळाला दिली जाणारे बातमीपत्रांचं संपादन करायला लागले. मग त्याच्यात असं लक्षात आलं की मला काही बातमीपत्र आफ्रिकेमध्ये प्रसारित होणार आहेत ती संपादित करायची आहेत, काही बातमीपत्र तिकडे श्रीलंकेत जाणार आहेत ती संपादित करायची आहेत. हे असे कारण आपली एक्सटर्नल सर्व्हिसेस डिव्हिजन आहे आकाशवाणीची, आपण परदेशी पण इतर वेगळ्या देशांमध्ये ती प्रसारित होतात. तर तशा वेळेला गमती जमती काहीतरी व्हायच्या की आपल्या आमच्या हाताखाली एडिटर म्हणून एक हे दिलेले असायचे स्टेनो, म्हणजे आपण बातमी सांगायची, आपल्या समोर जे काय आलेलं असेल जी एडिट करायची ती मी त्यांना डिक्टेट करायचे, म्हणजे सगळेजण डिक्टेट करतात आणि ते टाईप करतात, ते अर्थातच खूप काळजीपूर्वक ते वाचावं लागतं. तर त्याच्यामध्ये एक मोठ ब्लंडर होता होता राहिलं होतं, कारण स्टेनोने टाईप केलेले एडिटरनी वाचलंच पाहिजे, का वाचलं पाहिजे मला तेव्हा कळलं. काहीतरी कुठेतरी दहशतवादी हल्ला वगैरे झाला होता आणि त्याच्यानंतर आर्मी इज कोम्बिंग द एरिया, म्हणजे लष्कर तो सगळा भाग पिंजून काढतंय असं मला त्यांना सांगायचं होतं. तर माझ्या स्टेनोनी आर्मी इज बॉम्बिंग द एरिया, म्हणजे सीच्या ऐवजी बी टाईप केलं होतं. केवढा अर्थाचा अनर्थ होणार होता, पण काळजीपूर्वक किती राहायला लागतं आणि हेही तिथे शिकायला मिळालं. कारण मला माझ्या काही सहकाऱ्यांकडनं पण कळलं होतं की एका वेळेला एका दंगलीच्या बातमीमध्ये दंगल एका ठिकाणची संपत आल्यानंतर की काल वातावरण शांत होतं, काहीतरी किरकोळ घटना घडल्या, त्याच्यात दोन जण जखमी झाले असं म्हणायच्या जी दोन जण मरण पावले असं म्हणलं गेलं आणि पुन्हा नव्याने दंगल सुरू झाली. या ज्या अशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये, आणि विशेषतः मी हे का सांगते, सध्या आपण फेक न्यूजच्याच काळात आहोत, म्हणजे मुद्दाम चूक केली जाते, पण तिथे आम्हाला हे अगदी प्रशिक्षण की एक वेळ बातमी वेळेत नाही गेली तरी चालेल, पण आकाशवाणीवर लोकांचा विश्वास आहे, आपण देतो ती बातमी खरी मानली जाते, ती जबाबदारीची जाणीव तिथे खूप चांगल्या प्रकारे शिकायला मिळाली.
बरोबर. आणि मग तुम्ही नंतर पुण्यात परत आलात आणि शिक्षण क्षेत्राकडे वळला, तर त्याचं काय?
मी जरा खूपच उड्या मारल्या कुठे कुठे, कारण बरंच काय काय करायची हौस असते आणि संधी पण मिळत जातात असं होतं. मी पुण्यामध्ये असताना रशियन शिकत होते आणि मग दिल्लीला नोकरीला गेले, तर दिल्लीमध्ये तर हाऊस ऑफ सोव्हिएट कल्चर म्हणून अतिशय सुंदर संस्था होती, म्हणजे मी दिल्लीतली नोकरी करता करता तिथे 1.5-2 वर्ष रशियन आणखी पुढे शिकले, त्यामुळे मला रशियनमध्ये खूपच जास्त प्रगती पण करता आली, जास्त रस निर्माण झाला रशियन भाषेमध्ये. आणि मग 86 मध्ये माझं लग्न ठरलं, आम्ही पुण्याला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला, म्हणून मी दिल्ली सोडून पुण्याला आले परत. आणि मग रशियन शिकलेले होते ते विसरायला नको म्हणून रशियन मध्ये एम ए केलं आणि काही वर्ष रशियन भाषेचे संबंधित काम केलं. फक्त दरम्यान असं झालं की मी मगाशी उल्लेख केला की मी जर्नलिझमचा बॅचलर्स कोर्स केला होता, बॅचलर्सच मला करता आला कारण तेव्हा मास्टर्स कोर्सच नव्हता, पण दरम्यानच्या काळात पुणे विद्यापीठामध्ये मास्टर्स कोर्स सुरू झाला आणि मग शिकण्याची आवड होती, या पत्रकारितेतला अनुभव पण होता, म्हणून मग मी मास्टर्स कोर्स केला आणि सुदैवानं तिथे आमच्याच विभागामध्ये एक शिक्षकाची जागा पण निर्माण झाली आणि मी अशा टप्प्यावर होते आयुष्याच्या की शिक्षकाची नोकरी सोयीची होती कारण मुलं लहान असतात त्यावेळेला, नियमित वेळांची सुट्ट्या बिट्ट्या असलेली अशी नोकरी बरी पडते आणि शिकवणं मला आवडायचं. मी आधी कॉलेजमध्ये असल्यापासून शाळेतल्या मुलांच्या शिकवण्या घेत होते, जवळपास 4-5 वर्ष मी 7वी ते 10वी पर्यंतच्या शिकवण्या घेतल्या होत्या, त्यामुळे मला माहिती होतं की आपल्याला शिकवायला आवडतं, म्हणून मी शिक्षिका झाले.
वा, पण तुम्ही मुळातच पत्रकारितेत बी ए करायचं ठरवलं का, म्हणजे तुम्हाला लहानपणापासून या सगळ्याची आवड होती का नंतर ती निर्माण झाली?
नाही, बऱ्यापैकी लहानपणापासून असं म्हणता येईल, म्हणजे 5वी 6वीपासूनच डोक्यात यायला लागलं होतं की आपण हे करायला पाहिजे किंवा आपण हे करू शकतो. त्याच्यामध्ये शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेणं असेल, लिखाण असेल, हे हळूहळू कळायला लागलं होतं की हे आपल्याला जमतंय, आपल्याला त्याच्यासाठी बक्षीस मिळत आहेत, त्यामुळे शिक्षकही शाळेतले म्हणायचे की अरे वा तू छान करतेस, या एखाद्याची बातमी आपल्या नियतकालिकासाठी तू लिहून दे वगैरे असं थोडंफार सुरू झालं होतं. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे घरात पत्रकारितेची पार्श्वभूमी होती, माझे वडील पत्रकार होते, त्यांनी अनेक वर्ष सकाळमध्ये काम केलं आणि नाशिकच्या सकाळच्या नाशिक आवृत्तीचे संपादक म्हणून ते निवृत्त झाले, पण माझ्या वाटचालीमध्ये त्यांचा कुठेही काही सहभाग नव्हता, पण हे क्षेत्र कसं आहे हे माहिती होतं ते जवळून पाहिल्यामुळे, म्हणूनही त्याची भुरळ पडली असेल.
बरोबर. मॅडम, तुम्ही आधी रेडिओवर काम केलं, त्यानंतर शिक्षण क्षेत्रात आहात, म्हणजे तुम्ही पत्रकारिता शिकवत आहात एवढे अनेक वर्षांपासून, आणि तुम्ही सगळे फेज बघितलेले आहेत आणि सगळे बदल तुम्ही या क्षेत्रातले बघितलेले आहेत, म्हणजे रेडिओ ते टेलिव्हिजन, टेलिव्हिजन ते केबल टेलिव्हिजन, मग तिथून मला असं वाटतं प्रायव्हेट FM चॅनल्स, आणि आज इंटरनेट, आणि इंटरनेटवर सगळं माध्यमं आज आलेली आहे. हे सगळे बदल बघत असताना तुम्हाला काय जाणवलं, म्हणजे हे बदल अचानक होत गेले का हळूहळू तुम्हाला दिसत गेले की बदल होतात आहे, आणि तुमचा वैयक्तिक आणि या इंडस्ट्रीचा या बदलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय राहिला आतापर्यंत?
बदल हळूहळू नाही होत गेले, म्हणजे विशेषतः 2001 नंतरचे बदल खूप झपाट्याने झाले. तोपर्यंत अर्थातच रेडिओ, दुर्मिळ वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन हेच होतं. मग प्रायव्हेट FM स्टेशन झाली रेडिओची,
बरोबर.
त्यावेळेला 1995 साली तो निकाल आला की एअरवेव्स म्हणजे रेडिओ वाहिन्यांवर किंवा त्याच्यावर कोणाची मक्तेदारी असू शकत नाही, तेव्हा कुठे भारतात सरकारी खेरीज इतर रेडिओ वाहिन्या सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्या सुरू झाल्या. नंतर मग 2001 नंतर मात्र, आता तुम्ही उल्लेख केला तसं केबल आलं. पहिल्यांदा मला आठवतंय केबल वाहिन्या आल्या तेव्हा असं अलिबाबाची गुहा उघडल्यासारखं झालं होतं. किती किती वेगळे वेगळे प्रकार पाहू, काय काय कार्यक्रम बघू, कशा प्रकारचे कार्यक्रम असतात. त्यांनी अगदी अक्षरशः खूपच वेगळं दालन आपल्या समोर खुलं केलं. मी त्या काळामध्ये ज्या वेळेला केबल नेटवर्क सुरू झाली, साधारण 91 सुमारा लागल, म्हणजे गल्फ वॉरच्या वेळेला त्याला खूप लोकप्रियता मिळाली आणि प्रत्येक शहरामध्ये सुरू झाली. पुण्यामध्ये सुद्धा केबल त्यावेळेला सुरू झाली होती. मला मधले ते 2 वर्ष, ते 93 ते 95, ही 2 वर्ष मी एका पुण्यातल्या केबल व्हिडिओ न्यूज चॅनलवरती संपादक म्हणून काम केलं. मला तो पण एक छान अनुभव मिळाला की जे बदल आपण बघतो आहोत, कारण पुन्हा असंच आहे की तोवर फक्त दूरदर्शनच्या बातम्या, दूरदर्शन दिवसातून 2 केव्हा तरी बातम्या दाखवायचे. अगदी पुण्यासारख्या मोठ्या शहरातल्या घडामोडींच्या सुद्धा सगळ्या बातम्या यायच्या नाहीत, त्याच्यासाठी वर्तमानपत्रावरच अवलंबून राहायचं. त्यामुळे ती निकड लक्षात घेऊन त्यावेळेला पुण्यामध्ये पुणे वार्ता नावाचं एक व्हिडिओ केबल बातमीपत्र सुरू झालं होतं. ते व्हिडिओ बातमीपत्र जे केबलमधनं दाखवलं जायचं, हा देशातला पहिला प्रयोग होता अशा प्रकारचा. आणि नंतर अनेक शहरांमध्ये अशी स्थानिक व्हिडिओ बातमीपत्र सुरू झाली आणि ती अजूनही चालू आहेत. म्हणजे पुण्यामध्ये तर नंतर 2-3 सुरू झाली एकमेकांची स्पर्धा करणारी. तिची सुरुवात होती ती फार रंजक होती की आम्ही 15 मिनिटाचं बातमीपत्र बनवायचो दिवसभराच्या घडामोडींचं, संध्याकाळी 5 वगैरे ते तयार व्हायचं. मग एका केबल ऑपरेटरकडे आम्ही द्यायचो, त्याच्या 50 कॉपीज बनायच्या, VHS कॉपीज. मग एक डिलिव्हरीसाठी मुलगा ठेवला होता, तो शहरातल्या वेगळ्या भागातल्या 50 केबल ऑपरेटरकडे जाऊन ती व्हिडिओ कॅसेट द्यायचा. आणि मग रात्री 9 विठरलेल्या वेळेला पुण्यामध्ये सगळीकडे ती व्हिडिओ कॅसेट दिसायची. या तंत्रज्ञानापासून आज आपण कुठे आलेलो आहोत, घर बसल्या लाईव्ह कुठेही जगात आपण पाठवू शकतो उत्तम दर्जाचं.
बरोबर बरोबर.
इथपासून मात्र हे बदल खूप झपाट्यानं झाले. आणि पत्रकारितेचे शिक्षक म्हणून काम करत असताना एक जाणवतं की आपला जर, म्हणजे शिक्षकाचा माध्यमांशी रोज संपर्क नसेल काही ना काही कारणाने, तर शिक्षक व्यवसायाच्या काही पावलं मागे असतात. आणि तसं शिक्षकाला असून चालत नाही, म्हणजे भविष्याचा वेध घ्या वगैरे म्हणणं ठीक आहे, पण या इतक्या झपाट्यानं बदलणाऱ्या गोष्टी असतात आणि त्या सुद्धा सगळ्याच वर्तमानपत्रात एकाच वेळेला ती टेक्नॉलॉजी आली असंही नसतं. आधी मुंबईत येते, आणखी कुठे येते, त्यामुळे तो शिक्षक म्हणून अवघड काळ होता. म्हणजे आम्ही ज्या वेळेला डिपार्टमेंटला, आमच्याकडे आता VHS कॅमेरे आलेत असं कुणाला अभिमानानं सांगायला जावं तर ते म्हणायचं VHS काय वापरता, युमॅटिक वापरायला पाहिजे. मग आम्ही युमॅटिक घेतोय तर ते म्हणायचे डिजिटल कॅमेरे आले पाहिजेत.
डिजिटल आले.
ही धावपळ आमची खूप झाली शिक्षक म्हणून मी हे सांगते, कारण शेवटी कोणत्याही शिक्षण संस्थेला आणि विशेषतः मी तर विद्यापीठामध्ये आहे, सरकारी विद्यापीठ आहे, इतकी गुंतवणूक करणं शक्य नसतं ना. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आम्ही 2 मागे असायचो आणि त्यामुळे आम्ही कायम पडतं घ्यायचो. आता मात्र आम्ही अजिबात कोणाच्या मागे नाही असं आम्ही म्हणू शकतो, कारण आता प्रस्थापित वाहिन्या सुद्धा मोबाईल वरूनच व्हिडिओ रेकॉर्डिंग करतात, मोबाईलवरच व्हिडिओ शूटिंग करतात आणि एडिटिंग करतात आणि त्याचं प्रसारणही करतात. आता ते आमच्याकडे आमच्याकडे कशाला, आमच्या प्रत्येक मुलाकडे ते आहे आता. त्यामुळे आत्ताचा काळ माध्यम शिकवण्याच्या दृष्टीने फार छान काळ आहे, कारण आम्ही मुलांना आज जे ज्या तंत्रज्ञानासह शिकवतो आहोत तेच त्यांना उद्या प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी करायचंय. पूर्वी थोडस असं व्हायचं, अरे काय रे तुम्ही काय शिकून आलात, कुठलं तुमच्याकडे सॉफ्टवेअर होतं, आपल्याकडे बघा कोणतंय, असं आता राहिलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आता प्रात्यक्षिक काम आमच्या मुलांकडनं करून घेऊ शकतो. पूर्वी मुलांकडनं आम्ही काही करून घेतलं तरी ते लोकांपर्यंत पोहोचवणं पण आम्हाला अवघड होतं, पण आता आपल्याकडे प्रत्येकाकडे संकेतस्थळ आहे, आपलं ब्लॉग्स आहेत, आपले फेसबुक अकाउंट्स आहेत, त्यामुळे मुलांचं काम प्रत्यक्ष श्रोते प्रेक्षक यांच्यापर्यंत किंवा वाचक यांच्यापर्यंत पोहोचवणं शक्य झालंय. त्यामुळे खूप मोठा फरक आमच्या माध्यमाच्या शिक्षणामध्ये पडलेला आहे. पण त्याचबरोबर हे झालं प्रात्यक्षिक कामाविषयी, पण पत्रकारितेचे शिक्षक म्हणून आम्हाला त्यांना पत्रकारितेच्या जबाबदाऱ्या शिकवणं, त्यांची कर्तव्य शिकवणं, त्यांना त्याची नीतिमूल्य शिकवणं हेही आवश्यक असतं. त्या बाबतीतलं काम मात्र आमचं खूप वाढलंय, कारण पत्रकारिता ज्या प्रकारे बदलली आहे की इन्फॉर्मेशन, मिस इन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन म्हणजे काय, फेक न्यूज कशी ओळखावी, फेक न्यूज मुळात का देऊ नये, ही जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण करणं आणि आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे म्हणजे सगळं काही झालं, म्हणजे आपण पत्रकार झालो असं नाही, याकडे त्यांचं लक्ष वेधण्याकडे आता आम्हाला जास्ती लक्ष द्यावं लागतंय.
हो नक्कीच, म्हणजे टेक्नॉलॉजी शिकता येऊ शकते पण मॉरल्स शिकणं हे जास्त आवश्यक आहे,
ते संस्थेने शिकवलं पाहिजे.
बरोबर. आता माझा जो ओरिजिनल प्रश्न होता की बदल याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा, आम्हाला या उत्तरातनं साधारण समजलाय की तुम्ही फार म्हणजे केबल टेलिव्हिजन आले लगेचच तुम्ही त्याला अडॅप्ट केलं आणि आज पण मी बघतोय की तुम्ही पॉडकास्टला किती लवकर अडॅप्ट केलं पॉडकास्ट या माध्यमाला. त्याच्यामुळे तुमचा बदल एक्सेप्ट करण्याचा किंवा बदलच्या मागे जाण्याचा हा दृष्टिकोन खूप छान पॉझिटिव्ह आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे. बट तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक असे कदाचित बघितले असतील किंवा असे बरेच इंडस्ट्रीज किंवा खूप कंपन्या आहेत ज्या बंद पडल्या आहेत टेक्नॉलॉजीचा. आज आपण बघतो की वर्तमानपत्र जे अनेक वर्षानुवर्ष चालत आले ते आज डिजिटलच्या माध्यमात टिकू शकले नाहीत, ते बंद पडतात किंवा बंद पडायच्या मार्गावर आहे. तर एकंदरच बदल हा माणसांनी कसा स्वीकारायला पाहिजे असं तुम्ही सांगाल?
नाही, बदल स्वीकारलाच पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत अवकाशात तुम्ही म्हणू शकता की नाही मी वापरणार. म्हणजे मला सुद्धा काही एक 5-7 वर्षांपूर्वीपर्यंत काही अशी लोक माहिती होती, म्हणजे आमचे सहकारी होते, शिक्षक होते, पत्रकारितेतले होते, परंतु मोबाईल वापरणार नाही, माझं ईमेल अकाउंट नाही, पण आता नाही चालणार तसं. हा, आणि व्यावसायिक म्हणून नाही चालणार. मी म्हणलं तसं व्यक्तिगत स्तरावर तुम्ही काही पण करा, परंतु आता प्रत्येकाला आणि शिक्षक म्हणून सुद्धा ह्या तंत्रज्ञानावरती पकड मिळवायलाच पाहिजे. करोना काळाने तर त्याची निकड इतकी निर्माण केली, परंतु आता आमचं शिक्षण सुद्धा, शिक्षणातल्या अनेक गोष्टी आम्ही या टेक्नॉलॉजीच्याच आधारे करतोय ना. शाळेपासून सुद्धा काय किंवा पदव्युत्तर आमच्या सारख्या संस्थांमध्ये काय गृहपाठ व्हॉट्सअपवर देणं, नवीन आणखी काही असेल ते व्हॉट्सअपवर देणं हे तर करावं लागतं, पण त्याचबरोबर आम्हाला सुद्धा विशेषतः पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये खूप आवश्यक आहे. म्हणजे माझी खूप एक सवय आहे, मी सकाळी पेपर वाचत असताना माझा फोन नेहमी माझ्या शेजारी असतो आणि मग पेपर मधली काही महत्वाची गोष्ट म्हणजे चुकीची असली तरी त्याचा फोटो काढून मी आमच्या ग्रुपवर टाकते आणि मुलांना विचारते काय चुकलंय, ही बातमी कशी लिहायला पाहिजे होती. म्हणजे आता निरंतर आपला वर्ग चालू आहे असं होतं, कारण हे ठेवायचं, मग पुढचा जेव्हा माझा तास असेल तेव्हा मी ते मुलांना दाखवीन अशी गरजही नाही आणि त्याचा उपयोगही होत नाही. त्यामुळे ह्या टेक्नॉलॉजीचा, मग मला तो फोटो काढता आला पाहिजे, मला स्कॅन करता आलं पाहिजे, मला व्हिडिओ एडिटिंग करता आलं पाहिजे, हे प्रत्येक शिक्षकाला आणि पत्रकारितेच्या शिक्षकाला हे करणं खूप आवश्यक झालेलं आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण तरीही सतत कुठेतरी वाटत राहतं की आपण प्रत्यक्ष तंत्रज्ञानाच्या 2 पावलं मागेच होत, कितीही आपण धावलो तरी ते कधी आपल्याला जमणार. म्हणजे ते एसईओ वगैरे समजून घेईपर्यंत आणखी नवीनच काहीतरी आलेलं असतं. तर ते होतं थोडस, पण तरुण सहकाऱ्यांकडनं किंवा विद्यार्थ्यांकडनं सुद्धा वेळोवेळी आम्ही ते शिकत राहतो.
आणि मॅडम, आता तुम्ही पण जसं अशी म्हणाल तसं की या तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाच्या घरून आज आपण निर्मिती करू शकतोय कुठल्या तरी गोष्टीची, सो त्याच्यामुळे कदाचित माहिती प्रसारणाचं डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे. तर आधी तुम्ही जो बघितलेला काय की जेव्हा माहिती काही पर्टिक्युलर लोकांच्या माध्यमातूनच बाहेर यायची आणि मग त्या माहितीवर त्यांचा कंट्रोल असायचा, आज तो कंट्रोल राहिलेला नाही, आज कोणी पण कर. तर त्याचे फायदे पण आहेत आणि त्याचे तोटे पण आहेत, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल की फायदे जास्त आहेत का तोटे जास्त आहेत त्या गोष्टींचे?
मला असं वाटतं तोटे जास्त आहेत. त्याचं कारण सांगते काय आहे. कारण व्यक्तिगत, परत मी म्हणा परत हा व्यक्तिगत आणि सार्वजनिक अवकाश हा फरक करीन. व्यक्तिगत पातळीवर माझ्याविषयी मी जे काय सांगते ते मला आज 100 लोकांना एकाच वेळेला सांगण्याची संधी मिळते हे फार छान आहे. हा म्हणजे आता तुम्ही बघता, आपण बघत असतो, मी काल मला अमुक एक पारितोषिक मिळालं, ठीक आहे, फेसबुकवर टाकलं, आपण लगेच अनेकांपर्यंत ते पोहोचत, आपल्याला लोक आपल्या कौतुकाचं काही बोलतात, छान वाटतं. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर त्याचा खूप मोठा उपयोग आहे. पण जेव्हा आपण सार्वजनिक घडामोडींविषयी बोलत असतो त्यावेळेला विश्वासार्हता हा फार मोठा घटक आहे. कोण माहिती देत आहे हे जर आपल्याला नेमकं माहिती नसेल, ती व्यक्ती विश्वासार्ह आहे की नाही हे आपल्याला माहिती नसेल, तर ते समाजाच्या दृष्टीनं घातक आहे असं मला वाटतं. जरी सगळ्यांच्या हातामध्ये माहिती प्रसारणाची साधनं आली असली तरी देखील बातम्यांचा स्रोत, बातमी कुठून आली हे माहिती पाहिजे. आणि जे काम वर्तमानपत्र वाहिन्या करत होत्या करत आहेत, परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे की वर्तमानपत्र आणि वाहिन्याच काही काही वेळेला समाज माध्यमांवरची एखादी गोष्ट बातमी म्हणून उचलतात आणि देतात हे बरोबर नाहीये. जी प्रस्थापित माध्यम संस्था ज्या आहेत त्यांना त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, त्यावर त्यांचं अस्तित्व अवलंबून असतं, त्यावर त्यांचा नफा अवलंबून असतो आणि ते टिकून राहिलं पाहिजे. तुम्ही म्हणालात तसं की डिजिटल माध्यम आली काही वर्तमानपत्र टिकून शकली नाहीत, ती गोष्ट खरी आहे, परंतु सरसकट वृत्त माध्यमच नाहीत अशी परिस्थिती मला भयावह वाटते. असं होता कामा नाहीये. वृत्त माध्यम टिकली पाहिजेत, विशिष्ट माध्यम टिकेल का? म्हणजे वर्तमानपत्र आता यापुढे छापली जातील का? अजून 20 वर्षांनी कदाचित नाही छापली जाणार. पण वृत्त निर्मिती करणाऱ्या संस्था, विश्वसनीय संस्था टिकायला पाहिजेत, कारण नाही त्याचे खूप घातक परिणाम आपण बघितलेले.
नक्कीच नक्कीच. पण एका प्रकारे त्यांच्यावरती पण अकाउंटेबिलिटी आता आलेली आहे, कारण आधी कदाचित असं होत असेल की एका विशिष्ट अजेंडाला पुढे घेऊन जाण्याचं काम एखादी वृत्तवाहिनी किंवा एखादं वर्तमानपत्र करत असेल, आज त्यांच्यावरती पण कुठेतरी या सगळ्या माध्यमांमुळे अकाउंटेबिलिटी आलेली आहे.
नाही, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, अकाउंटेबिलिटी आणि एखाद्या विशिष्ट बाजूला झुकणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पत्रकारितेमध्ये आपण असं म्हणतो नेहमी की न्यूज इज सेक्रेड, कॉमेंट इज फ्री. त्यामुळे बातमी बातमीसारखीच सगळीकडे चालली पाहिजे, तुम्ही कुठल्याही विचारधारेचे असा. बाकीचं जे लेखन असतं बातम्यांच्या व्यतिरिक्त, त्याच्यामध्ये आधी पण तुम्हाला बाजू घ्यायचा पूर्ण अधिकार होता. वाचकांना उलट तशा प्रकारे वाचायला मिळणं हाही त्यांचा अधिकार आहे, कारण सगळंच एकांगी एककली असता कामा नाहीये अर्थातच. पण बातमी म्हणजे बातमीमधले जे सगळी खरी माहिती आहे ज्याला तपशील म्हणतो, ती तर सगळीकडे समान असायला पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळे बाजू कोणाची घेतली म्हणून अकाउंटेबिलिटी कमी होते असं मला वाटत नाही. कोणाच्या नजरेमध्ये ती अकाउंटेबिलिटी कमी होते? जो विरुद्ध विचाराचा वाचक असतो त्याला अर्थातच वाटणार की हे काय, ह्याच एका पक्षाची कायम बाजू उचलून धरतात, काही झालं तरी ते त्याला चांगलंच म्हणणार किंवा काही झालं तरी त्याला ते वाईटच म्हणणार. पण ते मत असतं, बातमी तशी असता का म्हणे हा हे पत्रकारितेमधलं फार उच्च नीतीमूल्य आहे परंतु ते असायला पाहिजे की बातमी सेक्रेड आहे, तुम्ही त्या तपशिलाशी छेडछाड करता कामा नये. आणि प्रस्थापित चांगली वृत्त माध्यम अजूनही त्यावर विश्वास ठेवून काम करतात सरसकट नाही, परंतु ते करावं लागतं, अन्यथा त्या बाबतीत त्यांची विश्वासार्हता कमी झाली तर त्यांचा व्यवसायही धोक्यात येऊ शकतो.
तुम्ही बाकीचे हे जे माध्यम आहेत ट्विटर म्हणा या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता?
ट्विटर विशेषतः ना आता बातम्या मिळवण्याचा स्रोत झालेला आहे, मार्ग झालेला आहे या सगळ्या वृत्त माध्यमांकरता. म्हणजे काय तर सर्व महत्वाच्या व्यक्ती, महत्वाच्या पदांवरती असो, प्रसिद्ध व्यक्ती असो, ज्यांच्याकडून बातम्या मिळतात ते ट्विटरवरून ती माहिती देतात. त्यामुळे जसं जे काम न्यूज एजन्सीज करायच्या ते काम आता ट्विटर करताय वृत्त माध्यमांसाठी. अगदी व्यक्तिगत पातळीवर बोलायचं तर मी ट्विटर फारस स्वतः फॉलो करत नाही, परंतु मी जे वृत्त माध्यमांमध्ये बघते की आज संरक्षण मंत्र्यांनी असं ट्विट केलं, उद्या विरोधी पक्ष नेत्यांनी असं ट्विट केलं, कारण त्यांना सुद्धा या सर्व व्यक्तींना त्यांना जे म्हणायचं आहे जसं म्हणायचं आहे तसंच्या तसं लोकांपर्यंत पोहोचेल याची खबरदारी घेण्याकरता ट्विटर उपयुक्त ठरत. कारण नाही तर मग माझ्या बोलण्याचा विपर्यास झाला वगैरे असं नाही, जे काय मला म्हणायचंय ते मी ट्विटर मधनच म्हणलं, लाखो वाचकांनीही ते बघितलंय, वृत्त माध्यमांनीही ते बघितलंय, म्हणजे मग तो धोका राहत नाही की आपण म्हणलेलं काही मोडून तोडून वृत्त माध्यम पुढे पोहोचवतील, हा धोका राहत नाही. म्हणून ट्विटर फार मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं आणि त्यामुळे बातमीचा एक मुख्य सोर्स म्हणून ट्विटर आपल्याला आलेलं दिसतंय. पण त्याचबरोबर ट्रोलिंगसाठी पण फार मोठ्या प्रमाणावर वापरलं जात आहे.
हो,
फायदे तोटे दोन्ही आहेत.
नक्कीच. पण हे सोशल मीडिया म्हणजे आता हा आपला अविभाज्य भाग झालेला आहे आयुष्याचा, याला कोणी डिनाय करू शकत नाही. आता
नाही करता
येणार. आता अजून एक जो आपला, तुम्ही जसं मगाशी म्हणालात की या करोना काळामुळे सगळं शिक्षणही ऑनलाईन झालेलं आहे, म्हणजे अगदी बालवाडीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण शिक्षण हे ऑनलाईन झालेलं आहे. तर या ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे हे तुम्ही कसं बघता?
मी आता गेलं वर्षभर शिकवतीये आणि गेले 4 महिने मी स्वतः कुठल्या तरी एका कोर्सला नाव घातलं होतं, त्यामुळे मी विद्यार्थिनी पण होते. माझाही तो कोर्स ऑनलाईन झाला आणि मी आधी वर्षभर शिकवत होते, त्यामुळे मी आता ह्या घडीला मी दोन्ही बाजूंनी हे सांगू शकते असं मी ठामपणे म्हणू शकते, एक विद्यार्थी म्हणून आणि एक शिक्षक म्हणून. विद्यार्थी म्हणून मला असं जाणवलं की सगळ्याच विषयांना ऑनलाईन शिक्षण उपयुक्त ठरतं असं नाही. म्हणजे मी एक परकीय भाषा शिकत होते, त्याचा मी अभ्यासक्रम करत होते. परकीय भाषा शिकण्याकरता वर्गामध्ये एकत्र भेटणं, परस्परांशी बोलणं, किंवा आम्हाला शिक्षिकाही सतत म्हणायच्या की हे आपण ना वर्गात खूप वेगळ्या पद्धतीनं करतो, पण इथे ऑनलाईनमध्ये अशा प्रकारची इंटरॅक्शन होऊ शकत नाही. म्हणजे भाषा बोलूनच शिकायची आहे ती काही त्याच्यामध्ये शिकता आली नाही. परंतु त्याचा दुसरा फायदा असा दिसतो की सगळंच तुम्हाला एकाच त्या सोर्समध्ये आहे. म्हणजे पॉवरपॉईंट दाखवत असतील शिक्षक तर लगेचच त्याचा स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या इथेच ठेवा, ऑनलाईन तुम्हाला सगळं मिळतंय. म्हणजे एकाच त्या लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये एकत्रितपणे तुमचं सगळं अभ्यास साहित्य राहू शकतं. शिकवताना पण मला हे जाणवतं आणि विशेषतः गेल्या वर्षी जी नवीन बॅच आली, म्हणजे आधी जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हाचे विद्यार्थी आम्हाला माहिती होते, नंतर जी बॅच आली त्यांना आम्ही कधीही पाहिलेलं नाही. अशा विद्यार्थ्यांशी कनेक्ट करणं खूप अवघड असतं आणि शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला विद्यार्थी चांगला माहिती असणं आवश्यक असतं. जे वर्गामध्ये आपण थोडासा अंदाज घेऊ शकतो ना की व्यक्ती कशी राहतेय, कशी दिसतेय, चेहऱ्यावर काय, इथे सगळे व्हिडिओ बंद करून बसतात, काहीही कळत नाही. आणि त्याच्यातून त्यामुळे कुठेतरी शिकवताना आपण कमी पडलो असं सारखं वाटत राहतं. आणि आमच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये तर एकत्र गटाने काही गोष्टी करण्याच्या असतात, म्हणजे तुम्ही दोघं मिळून एखाद्या समारंभाला जा, त्याचं व्हिडिओ शूटिंग करा, हे काहीच करता आलं नाही. त्यामुळे आमच्या पत्रकारितेच्या शिक्षणामध्ये ऑनलाईनमुळे खूप त्रुटी राहिल्या हे अगदी आम्हाला मान्य करावं लागेल. पण त्याच्या जोडीला परीक्षा घेणं अधिक सुकर झालं आणि ते सगळं त्याचं रेकॉर्डही व्यवस्थित राहतं, विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यासाठी वेगळे कष्ट घ्यायला लागत नाही, त्याच्याचवर करता येतं आणि चांगल्या पद्धतीने परीक्षा घेता येऊ शकतात. सगळेच काही कॉपी करतात किंवा कॉपी करण्याची
बरोबर
सोय नाही ठेवली तरी तसं पण करता येतं. पण तरीही मला नाही वाटत आहे की ऑनलाईनच छान आहे आणि आता इथून पुढचं शिक्षण ऑनलाईन व्हावं असं मी अजिबात म्हणणार नाही. अजूनही प्रत्यक्ष वर्गात येणं आणि समोरासमोर बसून शिकणं शिकवणं हे केव्हाही उपयुक्त आहे.
नाही नक्की, जो पर्सनल कनेक्ट जो होतो समोरासमोर शिकल्याने तो नक्कीच ऑनलाईन मध्ये मिळणार नाही. पण त्याची दुसरी बाजू अशी पण आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुमच्याकडनं कोणाला शिकायचं असेल, डॉक्टर उज्ज्वला बर्वेंकडनं कोणाला शिकायचं असेल तर त्यांना पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमध्ये ऍडमिशन मिळाली पाहिजे. पण आज तुम्ही ऑनलाईन कुठल्याही मराठवाड्यातल्या एखाद्या छोट्या शहरात गावातल्या विद्यार्थ्याला किंवा जगभरातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला तुम्ही ऑनलाईन शिकवू शकता. हा पण त्याचा एक फायदा आहे.
आहे आहे आहे, म्हणजे तो फायदा आपण सगळेच घेऊ शकतोय की ते बंधन म्हणजे. आणि हा आम्ही आता तो एक आम्हाला चांगला फायदा झाला कारण पूर्वी आम्ही सगळे व्हिजिटिंग फॅकल्टी आमच्या इथे बोलवायला लागायची. मग आम्हाला बाहेरचे अगदी दिल्ली असेल किंवा कलकत्ता असेल किंवा अगदी परदेशातले सुद्धा असे पटकन एका तासाकरता बोलावता यायचे नाही. पण ह्या काळात मात्र आम्ही जगभरातले वक्ते बोलावून आमच्या मुलांसाठी ऑनलाईन लेक्चर्स केली. फारच मोठा फायदा झाला त्याचा.
म्हणजे कुठेतरी सांगड घातली पाहिजे काही फिजिकल काही गोष्टींसाठी फिजिकल अपिअरन्स आणि मग काही टेक्नॉलॉजीचा वापर असा करून ते शिक्षण पुढे जायला पाहिजे असं तुमचं म्हण.
हायब्रिड
हायब्रिड नक्कीच नक्कीच. आणि मॅडम आता पुढचं जे शिक्षण पद्धती आहे म्हणजे आज आपण हे बघतोय की तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये शिकवताय, डिपार्टमेंट हेड आहात तुम्ही, आता बऱ्यापैकी शिक्षण हे ऑनलाईन म्हणजे आता आपण जे बोललो ते जे विद्यापीठातलं चाललेलं शिक्षण जे आता सध्या पुरती ऑनलाईन आहे त्याच्याबद्दल बोललो.
पण एकत्र म्हणजे वर्ग होतातच ते फक्त ऑनलाईन होतात.
पण दुसऱ्या प्रकारचं जे शिक्षण जे कम्प्लिटली ऑनलाईनच आहे जे तुम्ही सेल्फ पेस्ड म्हणजे तुम्हाला जसा वेळ असेल तेव्हा तुम्ही शिकू शकता ते व्हिडिओज बघून, या शिक्षण पद्धतीकडे बरेच तरुण वळत चाललेले आहे. की आज समजा एखाद्याला कोडिंग शिकायचं आहे तर त्यांना 4 वर्षाचं इंजिनिअरिंग करायची गरज नाहीये, तो ऑनलाईन कोडिंग शिकू शकतो अगदी कमी खूप कमी पैशात. म्हणजे तर ह्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीकडे तुम्ही ऍज अ शिक्षक कशा बघता?
हे खूप महत्वाची आणि उपयुक्त गोष्ट आहे आणि विशेषतः आपल्या युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशननी पण त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि आता विद्यापीठांमधल्या सगळ्या औपचारिक अभ्यासक्रमांमध्ये 40% भाग विद्यार्थी अशा प्रकारे मूक्स ज्याला म्हणतात मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस आणि ज्याचं भारतातलं व्हर्जन स्वयं नावानी ते अभ्यासक्रम सगळे उपलब्ध आहेत. आणि विद्यार्थ्याला समजा आमचा काही अभ्यासक्रम असेल त्यांनी सांगितलं की हा जो 4 क्रेडिटचा कोर्स आहे हा मी तुम्ही शिकवत असलेला घेणार नाहीये, मी स्वयंमधला एखादा करणार आहे तर ते चालणार आहे. त्यांनी करायचा, त्याची परीक्षा द्यायची, त्याचं सर्टिफिकेट द्यायचं आणि त्याचे 4 क्रेडिट्स आपण इकडे घालणार आहोत. त्याच्यामुळे खूप जास्त फ्लेक्सिबिलिटी शिक्षणामध्ये येणार आहे आलीये. परंतु त्या स्वयं कोर्सेसची क्वालिटी हळूहळू सुधारेल. म्हणजे आता मी काही काही बघते ते ठीक आहे, आपण सगळेजण त्यातून शिकतोय, सगळ्याच शिक्षकांना अजून छान व्हिडिओवरती लेक्चर्स देता येतातच असं नाही आणि ती फक्त व्हिडिओ लेक्चर्स असून चालत नाही, ती मल्टीमिडियाच असली पाहिजे. खऱ्या अर्थाने ती मल्टीमिडिया लेक्चर्स केली तर त्याचा विद्यार्थ्यांना खूप चांगला उपयोग होतो आणि ते होणार आहे. आणि ज्याला डिग्री घेऊनच नोकरीची गरज नसेल समजा, किंवा उद्या नोकरी देणारे सुद्धा जेव्हा त्या कोर्सेसच्या सर्टिफिकेटला महत्व द्यायला लागतील त्यावेळेला असा पूर्ण 2 वर्षाचा कोर्स कदाचित करण्याची गरज विद्यार्थ्यांना नाही भासणार. आणि आम्ही सुद्धा शिक्षक म्हणून आम्हालाही सांगण्यात आलेले की तुम्ही जरी उद्या ऑफलाईन शिक्षण सुरू झालं तरी सगळे तुम्ही तास घेतलेच पाहिजेत असं नाहीये. तुम्ही तुमचा काही काही कंटेंट व्हिडिओ फॉर्म मध्ये ऑडिओ फॉर्म मध्ये विद्यापीठाच्या वेबसाईटवर किंवा आता आपण आजकाल मायक्रोसॉफ्ट टीम्स वापरतो तिथे उपलब्ध करून द्या. मुलांना सांगायचं ह्या विषयाचे लेक्चर्स येतील तिथे आहेत, ती बघा, त्याचा त्याचा तुम्ही अभ्यास करा. मी आता मगाशी तुम्ही पॉडकास्टचा उल्लेख केला आणि शैक्षणिक याच्या दृष्टीने थोडस सांगते की आमचा मीडिया रिसर्च असा विषय आहे. तर रिसर्च मधल्या बऱ्याच साऱ्या संकल्पना मुळातच इंग्रजीमधनं असतात. मीडिया रिसर्च विषयी इंग्रजी पुस्तकं खूप आहेत हा माझा अनुभव आहे इतक्या वर्षांचा, पण मराठीतून पुस्तकं नाहीयेत. म्हणून माझ्या असं लक्षात आलं की या मुलांना आपण काहीतरी साधनं उपलब्ध करून दिली पाहिजेत. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये महाविद्यालयांमध्ये मीडिया रिसर्च विषय शिकवला जातो त्यामुळे मराठीतून शिकणारे पण खूप आहेत. म्हणून मी आता साधारण 5 महिन्यांपूर्वी एक पॉडकास्ट सुरू केलाय चक्क. त्याचं नाव माध्यम संशोधन संवाद असं साधं सोपं त्याचं नाव आहे आणि 20-20 मिनिटाचे माझे भाग आहेत आणि माध्यम संशोधनाशी संबंधित एक संकल्पना एकेका भागामध्ये मी त्याच्यामध्ये मांडतीये. माझ्या विद्यापीठामध्ये म्हणून मी जी काही व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध करून दिली आहेत ती मी फक्त माझ्याच विद्यार्थ्यांना दिसतील, पण माझा उद्देश त्या पलीकडे असल्या कारणाने महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून मी पॉडकास्ट सारखं सगळ्यांना सहज उपलब्ध होणारं असं माध्यम निवडलं. कारण सुरुवात माझी रेडिओपासून झाली त्यामुळे मला हे आवाजाचं माध्यम जवळच आहे. त्याही पेक्षा वापरायला अतिशय सोपं, फार बँडविड्थ लागत नाही, फार डेटा जात नाही मुलांचा, असा सगळा विचार करून मला शैक्षणिक दृष्ट्या पॉडकास्टिंग हा एक खूप चांगला मार्ग आहे असं वाटायला लागलेलं आहे.
वा नाही नक्कीच. आणि ह्या आपण आता जसं बोललो की ह्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीकडे किंवा त्याच्यातही आपण प्रायव्हेट ऑनलाईन शिक्षण पद्धतीकडे म्हणूया, कारण स्वयं हे एक प्रकारे सरकारीच पोर्टल आहे, बाकीचे जे पोर्टल्सकडे शिक्षण म्हणजे त्या बाजूला शिक्षणाचे जो कल विद्यार्थ्यांमध्ये दिसतोय त्याचं एक कारण हे पण आहे की जी शिक्षण पद्धती असते किंवा जे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये शिकवतात ते तुम्ही जसं म्हणाल तसं ते खूप म्हणजे दोन वर्ष तर खूप कमी सांगतोय आपण की 10-10 वर्ष मागचं आधीचं शिकवलं जातं म्हणजे त्याच्या जे कन्सेप्ट असतात
दरी राहते हे मी अगदी मान्य करते. टेक्नॉलॉजी आधी खूप पुढे जाते आणि मग आम्ही त्याचा समावेश आमच्या अभ्यासात करू शकतो.
बरेच आम्ही एमबीए कॉलेजेसमध्ये वगैरे पण बघितलं की 10 वर्ष पुढे आज सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि 10 वर्ष जुनं शिकवलं जातंय. सो तुमच्या पर्सनल याच्यामध्ये तुम्ही आज पुणे विद्यापीठामध्ये पॉडकास्टिंग हा विषय आतापासून सुरू केलेला आहे, तर हे एवढी फ्लेक्सिबिलिटी तुम्ही दाखवताय आणि स्पीड तुम्ही मॅच करायचा प्रयत्न करताय याचा तुमचा अनुभव आणि याच्या
ते केलं पाहिजे
याचा तुमचा अनुभव आणि याच्यासाठी तुम्हाला सिस्टीमची काही याच्यासाठी काही तुमचे भांडणं होतात का, वाद होतात का?
नाही, सिस्टीमशी अजिबात भांडणं नाहीत. हे आपण अगदी लक्षात घेतलं पाहिजे की ज्या त्या विषयामधलं त्या त्या विषयाच्या तज्ज्ञांना कळतं आणि ते त्याची पुरेपूर योग्य काळजी घेतील असा विश्वास आमच्या विद्यापीठामधल्या वरिष्ठांना असतो, त्यामुळे तो प्रश्न कधीच येत नाही. प्रश्न असा असतो की आपण कशा प्रकारे विद्यार्थ्यांना या संधी उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्याचा पुढे उपयोग काय होणार याचा विचार करायला लागतो अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांनी. आम्ही जेव्हा 2 वर्षापूर्वी अभ्यासक्रम नव्याने तयार केला त्यावेळेला हे जेव्हा आतापर्यंत आपण बोललो तसा सगळा तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला आहे आणि विशेष म्हणजे मुलांच्या हातात सगळं तंत्रज्ञान आलेलं आहे. म्हणजे मुलांना सांगितलं की तुम्ही स्वतः पॉडकास्ट करा, तरी अगदी 50 मुलांनी जरी करायचं ठरवलं तरी ते डिपार्टमेंटच्या इक्विपमेंटवर अवलंबून राहणार नाहीये, नाहीतर मग अशा वेळेला प्रॉब्लेम येतो. जर आपल्याकडे पुरेसं नसेल, उपकरण नसतील, तर आपण कशा सगळ्यांना समान संधी देणार? पण तंत्रज्ञान प्रत्येकाच्या हातात आल्यामुळे आणि उद्या त्यांच्या नोकरीच्या दृष्टीने त्यांना हे अनुभव महत्वाचे आहेत, म्हणून आम्ही जो काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त रिसर्च हा एकमेव पर्याय होता त्याच्या जागी आता आम्ही 7 पर्याय देऊ शकलो आणि त्याचं अतिशय चांगलं स्वागत सर्व पत्रकारांनी केलं, विद्यार्थ्यांनी केलं. म्हणजे आम्ही आता मुलांना व्हिडिओ डॉक्युमेंटरी हा सुद्धा पर्याय दिलाय, वेब कंटेंट डेव्हलपमेंट असा पण पर्याय दिलाय, पॉडकास्टिंग तर आहेच आहे ज्याच्यामध्ये मुलांनी पूर्णपणे नव्याने एखादा पॉडकास्ट डिझाईन करून तो सादर करणं हा भाग असतो. तर काळाबरोबर हे करायला पाहिजे आणि करता येतं आणि आमचं विद्यापीठ ते करतंय याचा मला आनंद पण आहे आणि विशेष म्हणजे मुलं त्याकडे आकर्षित होत आहेत आणि फार छान काम मुलांनी केलं. आमची पहिलीच बॅच होती यंदाची, पण अतिशय छान वेबसाईट मुलांनी तयार केल्या, छान पॉडकास्ट बनवले, छान डॉक्युमेंटरीज केल्या, हे चांगली गोष्ट आहे.
म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हे बदल घडवण्यासाठी इच्छाशक्तीची कमी नाही आहे पण फंड्स किंवा त्याच्यासाठी लागणारे जे इक्विपमेंट्स विकत घेण्यासाठी जो काय खर्च येतो त्या सगळ्या गोष्टीमुळे आपण मागे राहत होतो या नवीन गोष्टीत
आणण्यासाठी. व्हायचं ना आता समजा जर पूर्वी मुलांना एखादा अंक काढायचा असेल, म्हणजे वर्तमानपत्रात काम करण्याच्या दृष्टीने अंक जर काढायचा असेल तर त्यांना आमच्या तिथे डिपार्टमेंटला येऊन तिथेच टाईप करणं आवश्यक होतं, कारण कुठे कोणाकडे लॅपटॉप होते आणि मोबाईल होते आणि काय होतं. मग अशा वेळेला आता आमच्या डिपार्टमेंटमध्ये 150 मुलं जर काम करत असतील तर एवढी 150 जणांची कम्प्युटर रूम नाहीये ना, म्हणजे नसते, इतक्या सगळ्या जणांना एकाच वेळी वापरता येईल असं नसतं. त्यामुळे ते त्याचं वेळापत्रक आखावं लागतं, टप्प्याटप्प्याने ते वापरावं लागतं, थोडीशी मनुष्यबळाची पण कमतरता असते कधी कधी, आणि मग पाहिजे तितक्या प्रमाणात त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देता येत नाही. पण जर प्रत्येक मुलाच्या हातामध्ये स्वतःचं यंत्र असेल तर अगदी रोज जरी तुम्ही त्यांना सांगितलं की रोज 1-3 मिनिटाची व्हिडिओ क्लिप करा आणि ती एडिट करा तरी ते करणं शक्य आहे. तर त्याचा फायदा घेतलाच पाहिजे असं मला वाटतं.
बरोबर. आणि आता आपण तुम्ही पॉडकास्ट बद्दल थोडंसं सांगितलंच आता, पण आता पॉडकास्ट हे माध्यम याच्याकडे तुम्ही कसं बघताय की याचा भविष्य काय आहे, म्हणजे भविष्य म्हणण्यापेक्षा याचे फायदे काय होऊ शकतात?
मला तर खूप छान प्रकारे हे माध्यम विकसित होत आहे आणि आणखी छान विकसित होणार आहे असं माझं स्वतःचं मत आहे किंवा माझा अंदाज आहे. त्याला काही कारण आहेत. एक तर परदेशामध्ये छान स्थिरस्थावर झालेलं आहे, तिकडे स्थिरस्थावर झाल्या गोष्टी की आपल्याकडे पण होऊ शकतात, हा गमतीचा भाग झाला. परंतु या गेल्या वर्षभराच्या काळामध्ये सतत पडद्याकडे बघण्याचा एक क्षीण पण आलेला आहे. म्हणजे सतत काहीतरी बघणं सुरुवातीला कितीही छान वाटलं आपल्याला तरी काही काळानंतर ते नकोसं वाटतं. त्याच्यासाठी आपला वेळ खूप जातो काहीतरी बघण्यात, आपले हातही गुंतात कदाचित, आपले डोळे गुंतात, आपण बाकी काही करू शकत नाही. त्याच्या तुलनेत पॉडकास्ट मात्र तुम्हाला तुमची नेहमीची कामं करता करता सहज ऐकणं शक्य असतं.
बरोबर.
पॉडकास्ट हे माध्यम निर्माण झाल्यामुळे तुमच्या आवडीचा कुठलाही विषय असो त्याविषयीचा पॉडकास्ट मिळतो. कारण रेडिओ वाहिन्या जरी कितीही तयार झाल्या तरी शेवटी त्याला मर्यादा आहेत आणि रेडिओ त्या त्या वेळेला ऐकावा लागतो. पॉडकास्ट कुठल्याही वेळेला, एकदा तुमच्या तिथे तो आला त्या तुम्ही डाउनलोड करा किंवा तुमच्याकडे ती ऍप्स असतील तर कुठल्याही वेळेला तुम्ही ऐकू शकता, कितीही वेळेला ऐकू शकता. आणि आता कदाचित पुन्हा एकदा ऐकण्याद्वारे आनंद घेणं, ऐकण्याद्वारे ज्ञान घेणं, माहिती मिळवणं यातली मजा पण लोकांच्या पुन्हा एकदा लक्षात येऊ लागेल. कारण मधल्या काळामध्ये टीव्ही आल्यानंतर सगळ्या त्या दृश्यांनी आपलं लक्ष पार वेधून घेतलं आणि खिळवून ठेवलं, पण सगळं काही पाहायला मिळालं की विचारशक्ती कमी होते. ते जाणवणारे आता की आपण पॅसिव होऊन जातो. ऐकण्यामध्ये मात्र तुमच्या कल्पनाशक्तीला, तुमच्या विचारशक्तीला खूप चालना मिळते. फार चांगल्या पद्धतीनं लोक संवाद साधत असतात पॉडकास्ट मध्ये, जेव्हा आपल्याशी कोणीतरी बोलतंय असं अगदी जवळिकीचं वाटावं अशा प्रकारचं ते माध्यम असतं. दृकश्राव्य म्हणजे श्राव्य माध्यम, बघण्याची गोष्ट अशी व्यक्तिगत माझ्यासाठी बनवली असं आपल्याला वाटू देत नाही. पॉडकास्ट मात्र आपल्याला तो एक फील देत की हे माझ्याशीच बोलतीये व्यक्ती, हे मलाच सांगते, माझ्या समोरच गप्पा चालल्या आहेत. त्यामुळे ते उपयुक्त आहे. आणि जसं समाज माध्यमांवर लोक व्यक्त होण्याकरता आली तसंच पॉडकास्ट हे व्यक्त होण्याचं म्हणून पण माध्यम नक्कीच आहे. जे श्रोत्यांकरता सोयीचं आहेच, पण ज्यांना व्यक्त व्हायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय सोपं, चांगलं आणि प्रभावी माध्यम आहे. त्याच्यामुळे पॉडकास्ट चांगले चांगले वेगवेगळे येत राहणार, खूप त्याच्यामध्ये निवडीला वाव राहणार आहे. आता पत्रकारितेच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर हिंदी इंग्रजी वर्तमानपत्रांचे अतिशय सुंदर पॉडकास्ट आहेत. मराठी वर्तमानपत्रांनी अजून केलेले नाहीयेत पण लवकरच करतील अशी मला खात्री आहे. जसं फेसबुकवर वगैरे ते बातम्या देतात तसे ते आता पॉडकास्टही करतील आणि बातम्या अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याकरता त्याचा नक्की उपयोग.
आणि तुम्हाला वाटतं म्हणजे याच्यात एक व्हिडिओ मध्ये किंवा लिखाणामध्ये एक लिमिटेशन येतं, ते बोलण्यामध्ये लिमिटेशन नसल्यामुळे पत्रकार खूप चांगल्या पद्धतीने एखादी बातमी समजावून सांगू शकतील पॉडकास्टच्या माध्यमातून?
अगदी प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. आणि परत तुम्हाला कोणाची मुलाखत घ्यायची असेल तर तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहायची पण गरज नाहीये, या माध्यमामध्ये सहज ऑडिओ स्वरूपात मुलाखत घेता येऊ शकते, ती सादर करता येऊ शकते, त्यामुळे श्रोत्यांना सुद्धा खूप छान अनुभव पॉडकास्ट मधून देता येऊ शकतो.
नक्कीच. मी माझ्या पॉडकास्टचं मार्केटिंग करताना लोकांना एक सांगतो की म्हणजे पॉलिटिकल गोष्ट बाजूला ठेवून आपण बघूया, पण मोदीजींनी मन की बात हे ऑडिओ माध्यमातून का बरं सुरू केलं? मोदीजींच्या मार्केटिंग स्किलला कोणी काही डाऊट नाही घेऊ शकत त्याच्यावरती. त्याच्यामुळे ऑडिओ माध्यम हे परत एकदा आता त्याचा पुढे येणार आहे
असं पुन्हा एकदा आलेलं आहे प्रकाश झोतामध्ये. आणि आताची तरुण पिढी म्हणजे कदाचित आज 40 पुढे असलेले नाही पॉडकास्टकडे वळणार, पण आता जे तरुण येत आहेत आणि ते स्वतःचे स्वतः निर्णय घेत आहेत की त्यांना कोणती माध्यमं वापरायची आहेत, कशा प्रकारे वापरायची आहेत, ती पिढी आता पॉडकास्टकडे वळती आहे आणि नवीन येणारी पण पिढी पॉडकास्टकडे नक्की अधिक आकृष्ट होईल असं मला वाटतं.
हो नक्कीच नक्कीच. सो मॅडम, आता आपण पुढच्या राऊंड कडे वळू. आपल्या एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत.
बर.
एक पुस्तक जे तुम्ही वाचलंय ज्याच्यामुळे तुम्हाला खूप प्रेरणा मिळाली आणि ते तुम्ही सजेस्ट कराल सगळ्यांना वाचायला.
प्रेरणा खूप पुस्तकातून मिळाली, पण आता पटकन माझ्या डोक्यात आलं ते गोनी दांडेकरांचं आम्ही भगीरथाचे पुत्र नावाचं पुस्तक आहे. भाकरा नांगल धरणाचं काम कसं झालं
ओके
त्याविषयी आहे. आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर ही गोष्ट पूर्णत्वाला नेईपर्यंत काय काय करावं लागतं ते खूप छान पद्धतीनं त्याच्यात सांगितलंय. ते मला फार आवडतं पुस्तक.
अरे वा.
एकाच वाक्यात उत्तर द्यायचे मी जास्त बोलले.
नाही नाही काही हरकत नाही आपल्याकडे. तुमच्या दैनंदिन आयुष्यातली एखादी सवय ज्याच्यामुळे तुम्ही एवढं सगळं अचीव्ह करू शकला आतापर्यंत?
आधी कमिट करायचं आणि मग ते पूर्ण करायचं.
ओके. हे मागचं 1.5 वर्ष जे चाललंय आपलं, या मागच्या वर्षभरात जे काही परिस्थिती होती, कोरोना लॉकडाऊन या सगळ्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळालं?
आपण खूप पटकन सगळ्याला ऍडजस्ट होतो हे इतकं जाणवलं, त्यामुळे आता कुठल्याही युगाचं संभाव्य कुठल्या तरी धोक्यांचा अडचणींचा भाऊ करणं संपलेलं आहे. काही झाली परिस्थिती तरी आपण ऍडजस्ट करणार आहोत हा विश्वास मिळालाय.
ओके मस्त. आणि एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय की उद्या संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला दूरदर्शनवर बोलवलं आणि तुम्हाला 130 कोटी भारतीयांना तुमचे मन की बात सांगायची आहे, तर तुम्ही काय सांगाल?
माझा विवेकी विचारावर फार विश्वास आहे आणि प्रत्येकाला विवेकाने विचार करता येतो. त्यामुळे कोणाचंही म्हणणं, कुठल्याही बाबतीतलं म्हणणं केवळ ती व्यक्ती म्हणती आहे म्हणून अजिबात स्वीकारू नका. जे जे आपल्या कानांवर पडेल ते स्वीकारण्याआधी आपल्या कसोट्या त्याला लावा, तपासून बघा आणि आपल्या सत्सद विवेक बुद्धीला पटलं तरच त्याचा स्वीकार करा. अन्यथा ठीक आहे ना, अन्यथा कानावर पडलेली माहिती आहे ते काही ज्ञान होत नाही. कोणाच्याही प्रभावाखाली राहून आंधळेपणाने कशाचाही स्वीकार करू नका.
वा मस्तच. उज्ज्वल मॅडम, तुम्ही इथे आलात, एवढ्या छान गप्पा झाल्या आपल्या आणि नक्कीच विद्यार्थ्यांना आणि इतर सगळ्यांनाच याच्यातनं खूप छान माहिती मिळेल आणि फायदा होईल अशी आशा करू. तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, गप्पा मारल्यात, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.
मला बहुमान वाटतोय माझा, मी मगाशी म्हटलं तसं इन्स्पिरेशन कट्ट्यावर मला बोलावलं, कारण हा पॉडकास्ट आता इतका छान प्रस्थापित झालाय की इन्स्पिरेशन कट्ट्याला बोलावणं येणं ते समाधान मला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि खूप छान वाटलं गप्पा मारायला.
आणि उज्ज्वला मॅडमचे 2 पॉडकास्ट आहेत, त्याची आपण लिंक शो नोट्स मध्ये देणार आहोत, तर तुम्ही नक्की ते ऐका. आणि तुम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी असाल तर नक्कीच त्यांचा हा पॉडकास्ट तुम्ही ऐकला पाहिजे. सो त्याच्या लिंक्स आपण देतो आहोत. सो मॅडम धन्यवाद परत एकदा. मित्रांनो, आशा आहे डॉक्टर उज्ज्वला बर्वे यांच्याबरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्की आवडल्या असतील. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज आमची वेबसाईट www.mipodcaster.com याच्यावर व्हिजिट करून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर पुन्हा भेटू पुढच्या पाहुण्यांसह, तोपर्यंत बाय बाय.